चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारतीय साखर उद्योगाने ब्राझील सारख्या मॉडेलचा अंगीकार करावा, संजय अवस्थी। अतिरिक्त उत्पादन आणि साखर साठा या समस्येशी लढणाऱ्या साखर उद्योगासमोर कोरोनानं नवं संकट उभं केलं आहे। अलीकडेच केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागानं सूचित केलं आहे की साखर कारखान्यांना अतिरिक्त साठा, उत्पादन आणि साखर साठा याला नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त उसाला इथेनॉल उत्पादनासाठी डायव्हर्ट करणं आवश्यक आहे। अतिरिक्त साखर साठ्यामुळे साखरेच्या एक्स मिल किमतींवर सातत्यानं दबाव दिसत आहे। चीनी मंडी न्यूजशी बोलताना द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय अवस्थी यांनी आपले विचार व्यक्त केले। त्यांनी सांगितलं की कोरोनानं जागतिक व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम केला आहे। साखर उद्योगही यापासून लांब नाही, भविष्यामध्ये अधिक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे। गेल्या 2 महिन्यांपासून जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हापासून पूर्ण भारतामध्ये साखर कारखाने आवश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत काम करत होते। या दरम्यान कारखान्यांकडून साखर किंवा इथेनॉलची कोणतीही देवाणघेवाण झालेली नाही, यामुळे साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात अतिरिक्त साखर साठ्याशी सामना करावा लागत आहे। यामुळे ऊस थकबाकी देखील वाढत आहे। त्यांनी सांगितलं की ऊसाच्या अतिरिक्त उत्पादनाला इथेनॉल उत्पादनात बदलण्यासाठी भारत सरकारच्या विचारांचं पूर्णपणे समर्थन करतो, कारण यामुळे केवळ बाजारातील अतिरिक्त साखर कमी होणार नाही तर कारखान्यांच्या तरलतेमध्येही सुधारणा होईल। भारताच्या बायोफ्युल उपक्रमाची सफलता गतिशील उत्पादन क्षमतांवर अवलंबून असेल। बायोफ्युल अंतर्गत आम्हाला आताही एक मोठा पल्ला निश्चित करावा लागणार आहे आणि वर्ष 2022 पर्यंत 10% संमिश्रण प्राप्त करणार आहे। आतापर्यंत सरकारकडून निर्धारित 9 बिलियन लिटरच्या तुलनेत 2019-20 मध्ये केवळ 3.55 बिलियन लिटर इथेनॉलचं उत्पादन करण्यात आलं आहे। त्यांनी सांगितलं की यावर्षी ब्राझीलच्या इथेनॉलवरून साखर उत्पादनाकडे वाढलेला कल दिसून येत आहे। कच्च्या तेलाच्या दरामध्ये घट झाल्यामुळे इथेनॉलचं उत्पादन ब्राझीलसाठी व्यवहार्य नाही। ब्राझीलकडून साखर उत्पादनात वाढ झाल्यामुळे शेवटी विश्वस्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त साखर उत्पादन होऊ शकतं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो। साखरेची निर्यातही पुढच्या वर्षी आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे। ब्राझीलच्या साखर उद्योगाची ही विशेषता आहे की अगदी सहजपणे साखरेपासून इथेनॉल उत्पादन करू शकतो। आपल्यालाही ब्राझीलसारखं मॉडेल अंगीकारलं पाहिजे।